संपादकीयातून प्रकट झालेली साधनाची प्रतिमा. ग. प्र. प्रधान. भारत स्वतंत्र झाला आणि आम्हा भारतीयांच्या जीवनाचं स्वरूपच पालटलं. परकीय सत्तेमुळे धास्तावलेल्या लाचार झालेल्या भारतीयांना आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत असा आत्मविश्वास वाटू लागला. भारतीयांच्या आपापसातील दुहीला खतपाणी घालून तिचा विषवृक्ष करण्यात ब्रिटिश साम्राज्यवाद्यांना यश आलं आणि स्वातंत्र्य मिळवताना भारताची फाळणी झाली. त्या काळातील द्वेषभावनेच्या भीषण उद्रेकामुळे लक्षावधी लोकांचं जीवन उद्ध्वस्त झालं. या दुर्दैवी घटनेमुळे काही जणांच्या मनामधून सूडभावनेने थैमान घातले. ज्यांनी देशाच्या फाळणीची मागणी करून पाकिस्तान मागितले आणि देशात रक्तपात घडवून आणला, त्यांच्याविरुद्ध कृती करण्यास असमर्थ ठरलेल्या परंतु सूडभावनेने पछाडलेल्या काही व्यक्तींनी व राजकीय पक्षांनी जे राष्ट्रीय नेते फाळणी टाळण्यात अपयशी ठरले त्यांच्याविरुद्ध विषारी प्रचार मोहीम चालवली आणि अखेर या विकृत प्रचाराचे पर्यवसान गांधीजींच्या हत्येमध्ये झाले.